एकोणीशी पन्नास आनी तीन वर्सा मार्साच्या ओड्रावे दिसा परदोळाचें साळो फुले त्या वेनेच्या तळ्यान सोळा जाण भावणाची तुमची मूठ तांच्या मदलो बारा हो तूं पूत मायपान तुका मोगान वाडयलो त्याचें नावली वाड्या चाली गांवशी कोनरा शॉल गेलो दवलो घालून उबो जालो तोंडांतल्यान उतरां सुटो ना तुका बोत्ता दोळ्या एकोणशी सत्तर आनी सात वर्सा क्रिस्मा सायबान हार घालून गोळ्यान फादर साबियो कोलवाळे धाडलो तुका जेजूच्या मोळ्यान पावतोच बे नांव लिंगावान देवाचें नांवान केले साक्रिफी खंयच्या कारवी समाजात खूंय लागलेले कोटे बी बावाण तांचो बुडलोलो जेजूक सोडलोलो दुसरो धुल्लोलो गुड्ड्या देवाचे गुलाम जाम जालेले तांचे जी नाल कोडा निलिंबे बोकडे कोंबे घेवन राव उबे देवळान ओरोन दिवपाचो खूंय आयतार दोताले ती तुवें तांच्या मनांतले काडून काळजान बावा श्री गोयलो हाडून आयच्या आयतारा दोरी नायकोता एकोणतीस तारीख हो तुमराची फादर सोवराचेर वेन्ना येवपाचो आसलो गारा पोल्टर बॉयसाची मिटींग घेवन भुरग्यांक आपली बोरी बुद्दीवन सांगलेले खूंय वाड्या वाड्यांनी कुर्साशी तेच गोरा मिटींग सोमतो दोंगरार ह्या भोंवंक थोड्यांनी म्हुटलें फादर या नांव रोखडेंच नांवान येवचें पडटलें वेळार न दर मारा शेतान एक बायलेन म्हुटलें तुका फादर भुरग्यांक घेवन नांवक वेता खंयचें उदक चड भरलेलें आसा दुतराय दुरा कशी तांची मोडूंक ना उमेद तोडूंक ना परतून हाडूंक ना सुई भुरग्या ते न्हंयत नावले कोशेच्या नादा पावंक आमकां जाय गारा नांवचे बोन कोरा सांगलें वयर सोरा सगल्यांची जबाबदारी आसली जी ताच्या तिगांचो पोंगड व्हांवलो लोटोन पयस पावलो फादर धांवलो एकल्याक धरून सालवार हाडून शेवटिलो बांदार दुसऱ्याक दिवंक वयताना आदार ताणेन तुज्या उडी घेवन काना घोमटे गोड्डुल्लो उपाय चल्लो बुडोन काबार परजा तुका दुखांनी रोडली आवय कानीक बावडांक तुज्या सांग कसलो शॉक जावचो ना केन्नाय गोंया वाजोड मोड जाल्यार सगले मंत्री बाराबोर मेल्यार दिसता म्हाका इंटराक तांच्या इतलो लोक येवचो ना काच्या
bucurând da coilo, scalzat-o ca o pe coilo, o slos o scargui ce itia zicani cu un galtona. Itlo lu tuje matie ke lolo, fator da istediam pautona, poro guni șeriang țurun gelo poto meu sona.
कोण जाणा कोणेन दुल्ला दोतोरान सोडला तुझेशी हाडला उदक आपल्या फोणात तुझ्या घेऊन रोडो खुंयूक मा